आज आपण पाहणार आहोत की आपण कोठून आलो आणि कोठे जायचंय. कारण की आपण हे सर्वजण मान्य करतो की या सृष्टीवर आपण 4 दिवसाची पाहुणी आहोत. आज आलोय, कधी ना कधी आपल्याला जावं लागणार आहे. आपण कोठून आलो आणि कुठे जायचंय आणि कधी जाणार आहोत, हे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात असतात. परंतु वास्तविक याचं उत्तर आजपर्यंत कोणालाही सापडलेलं नाही किंवा मिळालेलं नाही. एखाद्याने देह सोडला तर आपण सहज म्हणून जातो की देवाच्या घरून आले, देवाच्या घरी परत गेले. वास्तविक देवाचं घर कुठं आहे आणि कुठून आपण आलो आणि कुठे आपल्याला जायचंय हे आजपर्यंत आपल्याला समजलेलं नाही. खूप मोठे बादशाह सिकंदर बादशहा ज्यावेळेस मृत्यूच्या शय्येवर होते तेव्हा त्यांनी आपल्या मित्र संबंधीना सांगितलं, कबरच्या बाहेर माझे हात काढा. जे लोकांना समजल की एवढा मोठा बादशहा गेला तरी मोकळ्या हाताने गेला. हे एवढंच सुनिश्चित आहे की व्यक्ती ज्यावेळेस येतो तेव्हा तो मोकळ्या हाताने येतो आणि जाताना देखील तो मोकळ्या हाताने जात असतो. परंतु तो आला कुठून आणि जायचं कुठं आहे हे त्याला आजपर्यंत उमजलेलं नाही, समजलेलं नाही. ज्यावेळेस लहान बाळ जन्माला येतो तेव्हा त्याचं झोपाळा त्याला प्रश्न करत असतो, बाळा तू कुठून आलास? आणि ज्यावेळेस व्यक्ती मरतो तेव्हा त्याची कबर त्याला विचारते, तुला कुठे जायचंय? आणि जेव्हापर्यंत आपण जिवंत आहोत आपलं जीवन आपल्याला प्रश्न करत असतं, तुला काय करायचं आहे? म्हणजे ही प्रत्येक व्यक्ती आज प्रश्नात आहे की आपण कोठून आलो, कुठे जायचंय आणि काय करायचंय. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येकांच्या मनात प्रश्न आहे. तर वास्तविक ज्या अर्थी आपण म्हणतो की या सृष्टीवर आपण खेळ खेळण्यासाठी आलोय किंवा नाटक करण्यासाठी आलोय किंवा आपण 4 दिवसाची पाहुणी आहोत, आपल्याला पुन्हा कधी ना कधी जावं लागणार आहे. जसं आपण पाहतो की आपल्या घरी पाहुणे येतात 8 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, जास्तीत जास्त करून महिना, 2 महिने, 3 महिने. पण पाहुणे आहे याचा अर्थच आहे की ते कधी ना कधी जाणार आहे. त्याच पद्धतीने आपण सर्वजण या सृष्टीवर पाहुणे म्हणून आलोय. आपल्या सगळ्यांनाही जावं लागणार आहे. काही 50, काही 60, 100, जास्तीत जास्त 110 वर्षाचे पाहुणे. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना जावं लागणार आहे. जेथून आपण आलोय तेथे आपल्याला जावं लागणार आहे. आता वास्तविक आपण आलो कुठून? ही सृष्टी आहे. या सृष्टीरूपी रंगमंचावर आपण सर्वजण शरीरूपी वस्त्र धारण करून खेळ खेळत आहोत. खेळ खेळत असताना अनेक रोल आपण केलेले आहे आणि त्याचबरोबर अनेक पाठधारींबरोबर आपण पाठ करत असतो. जसं आपण पाहतो की रंगमंच आहे. रंगमंचाची विशेषता अशी आहे की त्या रंगमंचावर नाटक करणारे जे पात्रधारी आहे ते आपल्याला व्यवस्थित दिसावे त्याच्यासाठी लाइटिंग ठेवले जातात. त्याचप्रकारे या सृष्टीरूपी रंगमंचावरही आपण सर्व मनुष्यात्मे शरीरूपी वस्त्र धारण करून ज्या अर्थी खेळ खेळत आहोत तर या सृष्टीचे लाइटिंग म्हणजेच की सूर्य, चंद्र, तारागण आणि या सुंदरशा मांडवाखाली आपण सर्वजण खेळ खेळत आहोत. कोण कोणाचा रोल करत आहे, कोण कोणाचं किरदार करत आहे. हा खेळ काही वर्षासाठी आहे. जेव्हापर्यंत आपलं या सृष्टीवर खेळ आहे तोवर आपण खेळ खेळत राहणार आहे. खेळ आपला पूर्ण झाला, पाठ पूर्ण झालं की आपण हे देहरूपी वस्त्र इथं सोडणार आणि पुन्हा आपण आपल्या घरी जाणार. वास्तविक आपल्या सर्व आत्म्यांचं घर कुठं आहे? ज्या अर्थी आपण म्हणतो हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपस में भाई भाई किंवा आपण म्हणतो चीनी, हिंदी भाई भाई, ज्या अर्थी आपण भाऊ भाऊ आहोत असं आपण व्यतीत करतो, प्रतीत करतो, म्हणजेच की अवश्य आपल्या सगळ्यांचं घर एक असावं, कारण की भाऊ भाऊ अवश्य एका घरात राहणारे आहे. त्याच प्रकारे आपण सर्वजण अर्थात भाऊ आहोत, तर आपल्या सगळ्यांचं घर हे एक असलं पाहिजे. मग आपलं घर कुठे आहे? आज आपण कुठल्याही धर्मात पाहिलात तर प्रत्येक धर्मात हे मान्यता आहे की परमेश्वराचं राहण्याचं ठिकाण हे वर आहे. जसं हिंदू धर्मात आपण पाहिलात तर हिंदू समाजातल्या लोकांना विचारण्यात आलं की परमेश्वराचं किंवा ईश्वराचं राहण्याचं स्थान कुठं आहे, तर सहजपणे म्हणून जातात की ईश्वर हा वर राहतो. आणि त्याच प्रकारे आपण ख्रिश्चन बांधवांना विचारलं की तुमचे गॉड कुठं राहतात, तर सहजपणे तेही म्हणून जातात की गॉड रिसाइड्स अबाउट, म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण हे वर आहे. आणि त्याच प्रकारे आपण समजा मुसलमान बांधवांना विचारलं की अल्लाचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे, तर ते सहजपणे बोलून जातात की सातवे आसमान पर रहते हैं. आता हा सातवा आसमान कुठला आहे? आज हे आपल्याला स्पष्ट होणार आहे की वास्तविक ईश्वराचं स्थान राहण्याचं कुठं आहे, किंवा आपण सर्व मनुष्य आत्मे कुठून आलो. या सृष्टीरूपी रंगमंचावर खेळ खेळत असताना ज्यावेळेस आपण खेळ खेळून कंटाळतो, तेव्हा न कळत आपण ईश्वराला हाक देतो. जसं आपण पाहतो की एक छोटासा बाळ आहे, बाळ घरात खेळत आहे आणि आईने बाळाला काही खेळणी दिले आणि म्हणाली की तू या खेळणींबरोबर खेळ, मी घरातले काम उरकते. अशा वेळेस तो बाळ खेळता खेळता घराच्या बाहेर निघून गेला. कुठंतरी तो लांब निघून गेला आणि ज्यावेळेस तो शुद्धीत येतो, तेव्हा त्याला कळतं की आपण कुठंतरी लांब निघून आलोय आणि तो घाबरतो. अशा वेळेस तो जोर जोरात ओरडतो ओरडतो, आई बाबा तुम्ही कुठं आहात? ज्यावेळेस आईचं लक्ष जातं की बाळ घरात नाहीये, तर ती धावत सुटते त्याला शोधण्यासाठी. आणि ज्यावेळेस तिला आपला बाळ सापडतो, ती सहजपणे बोलते, बाळा तू मातीत घेऊन किती घाण झालास, चल आता घरी, आणि बाळाला परत घरी घेऊन येते. त्याच पद्धतीने परमेश्वराने देखील आपल्याला या सृष्टीवर पाठवले खेळ खेळण्यासाठी. त्यांनी आपल्याला काही खेळणी दिलेले आहे, आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलं बाळ सासू सासरे जे कोणी आहे, हे फक्त परमेश्वराने आपल्याला खेळणी दिलेले आहे खेळ खेळण्यासाठी, की हे खेळणी घ्या आणि यांच्याबरोबर खेळा. खेळ खेळता खेळता आपण इतके मग्न झालो की आपण हेच विसरलो की आपण कुठून आलो होतो आणि आपल्याला कुठे जायचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला भान येतो किंवा आपण शुद्धी देतो, तेव्हा आपण परमेश्वराला हाक देतो, परमेश्वराला आपण बोलवतो, हे परमेश्वरा तू जो आहे जसा आहे आणि जेथे आहे आता तू या सृष्टीवर अवतरित हो. परमेश्वर आपली हाक ऐकून या सृष्टीवर अवतरित होतात. परमेश्वराला ज्यावेळेस आपण हाक देतो, तर कुठली हाक परमेश्वरापर्यंत पोहोचत असेल? खूप विचार करण्यासारखा विषय हा आहे की आज प्रत्येक धर्मात परमेश्वराला प्रत्येक जण आपल्या पद्धतीने हाक देत आहे. आज आपण हिंदू समाजातही पाहिलात तर त्या ठिकाणीही आरती भजन कीर्तन किंवा पारायण जप तप तीर्थ यात्रा अनेक प्रकार आहे. आणि या सगळ्या प्रकारात कुठेतरी आपण परमेश्वराला हाक देतोय हे आपल्याला आढळतं. त्याच प्रकारे ख्रिश्चन धर्मात आपण ज्यावेळेस पाहतो, तर ख्रिश्चन धर्मातही परमेश्वराला प्रेयरच्या रूपात हाक देत असतात आणि मुसलमान बांधव अजान करून परमेश्वराला किंवा अल्लाह मियाला हाक देत असतात. आज आपण कुठल्याही धर्मात पाहिलात तर आपल्याला हे जाणवतं की एक मोठ्या आवाजात परमेश्वराला हाक दिली जात आहे. काय आपण जे आज हाक देतोय या हाकेवर परमेश्वर येत असणार का? शेवटी ती कुठली हाक आहे, कुठली आपली अशी पुकार आहे जी पुकार ऐकून परमात्मा या सृष्टीवर अवतरित होतात, ती हाक म्हणजे ही हाक नव्हे जी आपण आपल्या आरती भजन कीर्तन किंवा आजान किंवा प्रेयरच्या वेळेस म्हणत असतो. ही हाक आहे आंतरिक हाक, जी हाक आपण मनापासून परमेश्वराला बोलवतो, ज्या हाकेत शब्द नाहीये परंतु भावना आहे, ज्या बोलवण्यात आवाज नाहीये परंतु कळकळून परमेश्वराप्रती जी भावना आहे ती भावना परमेश्वरापर्यंत पोचते. आणि ती हाक ऐकून परमात्मा स्वतः आपलं धाम सोडून या सृष्टीवर अवतरित होतात. आणि ज्यावेळेस परमेश्वर या सृष्टीवर अवतरित होतात तर आपल्याला एकच म्हणतात की हे मनुष्य आत्म्यानो, या मातीत खेळून म्हणजे देहाचं बनलेलं हे मातीचं बनलेलं हे देह या मातीत खेळून तुम्ही किती मलिन झालात म्हणजे विकारी झालात. चला परत आपल्या घरी. पुन्हा आपल्याला घरी नेण्यासाठी स्वयं परमेश्वराचं या सृष्टीवर अवतरण झालेलं आहे. आणि स्वतः परमात्मा या सृष्टीवर अवतरित होऊन आज आपल्याला म्हणताय की धर्माची अतिशय ग्लानी झालेली आहे. आणि ज्यावेळेस धर्माची ग्लानी होते तेव्हा मी या सृष्टीवर अवतरित होतो. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माची अतिशय ग्लानी होते तेव्हा परमात्मा आपलं धाम सोडून या सृष्टीवर अवतरित होतात. वास्तविक त्यांचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे? तर जसं तुम्ही पाहिलात की ही सृष्टी आहे आणि या सृष्टीवर आपण खेळ खेळत आहोत. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने जो रोल मिळालेला आहे त्या पद्धतीने खेळ खेळत आहे. आणि या सुंदर नाट्यशाला म्हणा किंवा रंगमंचाचे जे काही लाइटिंग्स आहे त्याला आपण सूर्य चंद्र तारागण असं म्हणतो. याच्याही पलीकडं एक लोक आहे, एक जग आहे, ज्या जगाला सूक्ष्म लोक असं म्हणण्यात येतं. आणि या ठिकाणी तीन देवता राहतात, ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना आपल्यासारखं हाडा मासाचं शरीर नाहीये. यांचा जो शरीर आहे तो सूक्ष्म देह आहे. जसं आपण सावली पाहतो, सावली बोलत नाही परंतु सावली हालत असते किंवा कर्म किंवा क्रिया करत असते, त्याच पद्धतीने आपणही ज्यावेळी सूक्ष्म वतन मध्ये पाहतो तर हे तीन देवता जे आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे यांच्या या लोकात आवाज नाहीये परंतु कर्म आहे, ज्याला आपण म्हणू सूक्ष्म वतन किंवा सूक्ष्म लोक. हा जो लोक आहे किंवा ही जी दुनिया आहे इथे पांढरं असं एक सुंदर प्रकाश आहे. जसं आपण चांदणी रातच्या वेळेस पाहतो की एक चांदणी पसरलेली असते, एक लख प्रकाश पांढरं प्रकाश आपल्याला जाणवतं, त्या पद्धतीचं एक सुंदर लख पांढरं प्रकाश या सूक्ष्म वतन मध्ये आहे. आणि या सूक्ष्म लोक किंवा सूक्ष्म वतनच्याही पलीकडं अजून एक जग आहे ज्याला परमधाम असं म्हणण्यात येतं. सुनेहरी लाल प्रकाशाचा हा परमधाम सर्वात उंच हा धाम आहे. इथपर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही, फक्त आत्मा जाऊ शकते. देहाला आपण नेऊ शकत नाही कारण की शेवटी देह हे नाशवंत आहे आणि हे खालीच राहणार आहे. पाच तत्वाचं बनलेलं देह पाच तत्वाच्या वर जाऊ शकत नाही, परंतु आत्मा अविनाशी आहे. आणि आत्मा अविनाशी असल्यामुळे आत्मा आपल्या अविनाशी घरी जाऊन पोहोचते. तर आत्म्याचं अविनाशी घर आहे परमधाम. परमधाम म्हणजेच की परे ते परे धाम. या धामाला अनेक नाव आहे कारण की ज्या ज्या स्वरूपाची आपल्याला अनुभूती त्या ठिकाणी होत असते त्या त्या पद्धतीने त्या धामाला नाव ठेवण्यात आलेलं आहे. आपण परमधाम यासाठी म्हणतो कारण की ते परे धाम आहे. त्याला शांतीधाम असंही म्हणण्यात येतं कारण की तिथे संपूर्ण शांती आहे. मुक्तीधामही म्हणण्यात येतं कारण की तिथे प्रत्येक आत्मा मुक्त अवस्थेत आहे. असं पण आपण पाहतो की बाजारातून ज्यावेळेस आपण घरी येत असतो आणि मध्ये आपल्याला आपल्या मैत्रिणीचं घर दिसलं, आपण तिच्याकडं 2 मिनिटं भेटायला जातो. गेलो आपण तिथं, बसलो, चहा पाणी घेतलं आणि आपल्याला थोडंसं रिलॅक्स फील होतं. परंतु आपण भले तिथे रिलॅक्स झालो, चहा पाणी पिऊन आपल्याला थोडंसं बरंही वाटलं, तरीही आपण जसं आपल्या घरी राहतो त्या पद्धतीने आपण वागत नाही. परंतु ज्यावेळेस आपण आपल्या घरी येतो त्यावेळेस आपण काय करतो, पिशव्या एका बाजूला ठेवणार, चप्पल लगेच काढणार आणि पलंग जे आहे लगेच त्याच्यावर आपण रिलॅक्स झोपणार का? बिलकुल मुक्त अवस्थेत आपण झोपतो, कारण की आपण आपल्या घरी पोहोचलेलो आहोत. आपल्या घरात पोहोचल्यानंतर आपल्याला एक विश्रांती जाणवते, आपल्याला एक सुकून जाणवतं, आपल्याला एक प्रकारे बरं वाटतं. त्याचं कारणच आहे की आपण आपल्या घरी पोहोचलेलो आहोत. त्याच पद्धतीने आत्मा ज्यावेळेस आपल्या घरी पोहोचते त्यावेळेस आत्म्याला एकदम मुक्त अवस्थेत ही अनुभूती होत असते आणि म्हणून मुक्ती धाम असं म्हणण्यात येतं. त्याचबरोबर या धामाला निर्वाण धाम असंही म्हणण्यात येतं. निर्वाण धाम कारण की इथे कुठल्याही प्रकारची वाणी नाहीये. आज आपण पाहतो की या जगात तर किती आवाज आहे, अनेक प्रकारचा आवाज आहे. आज मुखाचा आवाज आहे, गाड्यांचा आवाज आहे, प्रत्येक गोष्टींचा आपल्याला मोटर आहे त्याचा आवाज आहे, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला आवाज जाणवतोय. एवढंच नव्हे तर संकल्पांचाही एका प्रकारे आवाज आहे. ज्यावेळेस आपण पाहतो की ही दुनिया आवाजाची आहे, परंतु आपलं घर परमधाम जे आहे तिथं आवाज नाहीये. आवाज नसल्यामुळे त्याला शांती धाम असं म्हणण्यात येतं, निर्वाण धाम असं म्हणण्यात येतं, कारण की तिथे अजिबात वाणी नाहीये. तिथे शब्दता आहे, तिथे शांती आहे, तिथे कुठल्याही प्रकारचं आपल्याला हालचाल जाणवत नाही आणि म्हणून त्याला निर्वाण धाम असंही म्हणण्यात येतं. त्याला ब्रह्मलोक असंही म्हणण्यात येतं, कारण की आपलं ते वास्तविक घर आहे. ब्रह्म महतत्व आहे. ब्रह्म महतत्व हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे आणि सर्वोच्च मानलं गेलेलं आहे, कारण की त्याच्या पलीकडं अजून कुठलंही लोक किंवा कुठलंही जग नाहीये. आज वैज्ञानिक लोक खूप प्रयत्न करताय चंद्रापर्यंत पोहोचणं किंवा अनेक प्रकारच्या ग्रहापर्यंत पोहोचणं आणि याच्यात ते यशस्वीही होत आहे, परंतु त्याच्यासाठी लागणारा खर्च किंवा होणारी मेहनत ही अफाट आहे. आणि याच्यासाठी पण आपण पाहत आहोत की एक सीमा आहे, त्याच्यासाठी खूप प्रिकॉशन्स ठेवले जातात, खूप प्रकारची दक्षता ठेवली जाते, परंतु याच्या पलीकडं कोणाचीही हिंमत नाही किंवा कल्पनाही करू शकत नाही की आपण जाऊ शकणार आहोत. परंतु हे तेवढंच सत्य आणि वास्तविकता आहे की आपण आत्म्यांचं घर या पाच तत्वांच्याही पलीकडं, ज्याला परमधाम, निर्वाण धाम, शांतीधाम, ब्रह्मलोक किंवा ब्रह्म महतत्व असं म्हणण्यात येतं, ते आहे आत्म्यांचं घर. आणि तेथून आपण एक एक करत या सृष्टीवर अवतरित झालोय खेळ खेळण्यासाठी. कारण की ज्यावेळेस आपण आपल्या घरी असतो त्यावेळेस आपण आपल्या स्वरूपात म्हणजेच की निराकार स्वरूपात राहतो. सृष्टीवर ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपण निराकार स्वरूपात राहू शकत नाही. आपल्याला खेळ खेळायचा आहे आणि खेळ खेळण्यासाठी आपल्याला देहरूपी वस्त्र धारण करणं खूप गरजेचं आहे. समजा की इकडनं तुम्हाला तुमच्या एक 10-15 किलोमीटरच्या लांबच्या गावाकडे जायचं आहे आणि अशा वेळेस तुमच्याकडे कुठलंही वाहन नाहीये, तर अवश्य आहे की तुम्ही आपल्या मित्राला किंवा तुमचे शेजारच्यांना सांगणार की मला अर्धा तासासाठी किंवा एका तासासाठी तुमची गाडी हवी आहे. आपण त्यांची गाडी घेतो आपल्या कामासाठी, ज्या गावी आपल्याला जायचंय आपण जाऊन पुन्हा आल्यानंतर त्यांची गाडी पुन्हा त्यांना देतो. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस या सृष्टीवर खेळ खेळण्यासाठी येतो तर आपल्यालाही शरीराची गरज असते, कारण की खेळ खेळण्यासाठी वस्त्र किंवा देह होणं गरजेचं आहे. मग आत्मा या प्रकृतीला विनंती करते की मला एक घर तयार करून दे आणि अशा वेळेस प्रकृती आपल्याला हे शरीरूपी घर तयार करून देत असते. या शरीरूपी घरात आपण प्रवेश होतो, आपला खेळ खेळतो आणि खेळ खेळत असताना आपण आपले अनेक मित्र संबंधी बनवतो. त्यांच्या बरोबर खेळ खेळत असताना आपण इतके रममान होतो की अक्षरशः हेच विसरतो की आपण कुठून आलो होतो आणि आपल्याला कुठे जायचं आहे. आणि याच कारणाने मग आपण दुःखीने अशांत होतो. मग स्वयं परमात्मा या सृष्टीवर येऊन आपल्याला या दुःखातून सोडवतात आणि आपल्याला हे सांगतात की वास्तविक तुम्ही या सृष्टीवर राहणारे नाहीये. या सृष्टीवर फक्त खेळ खेळण्यासाठी आला आहात आणि पुन्हा आपल्याला आपल्या घरी जायचंय, म्हणजे आपल्याला परमधामला जायचंय. परमधामची स्मृती परमात्मा आपल्याला करून देतात. साहजिक आहे की सकाळपासून खेळणारा बाळ संध्याकाळपर्यंत बाहेर खेळतच आहे मित्रांबरोबर, आणि त्याला सूदच नाहीये घरी यायची, तर आई वडिलांचं तिथे कर्तव्य बनतं की आपल्या बाळाला संध्याकाळची वेळ झालीये त्याला घरात घ्यावं. त्याच प्रकारे आपण सर्वजण या सृष्टीवर खेळ खेळत आहोत. आपण या सृष्टीवर ज्यावेळेस आलो तेव्हा ती एक सकाळची वेळ होती, ती सकाळची वेळ म्हणजेच ब्रह्माचा दिवस होता. खेळ खेळत असताना आपण इतके रममान झालो हेच विसरलो की आपल्याला या सृष्टीवर खेळ खेळून किती वर्ष झाले, आणि आज आपण अशा स्थितीत पोहोचलोय की आता ब्रह्माची रात्र चालू आहे. आणि आपले जे आत्म्याचे आई वडील आहे, ज्यांना आपण परमात्मा परमेश्वर म्हणतो, ज्यांची महिमा आपण करत असतो, त्वमेव मातास्य पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव, म्हणजे ती आपले माता आहे, पिता आहे, बंधू आहे, सखा आहे. आणि आता ते स्वतः या सृष्टीवर येऊन म्हणताय की चला मुलांनो आता वेळ झालीये, आता आपल्याला आपल्या घरी जायचे. पुन्हा आपल्याला घरी नेण्यासाठी ते या सृष्टीवर आलेले आहे. याच्यातही आपण पाहतो मुलं जी असतात ते काही आज्ञाकारी असतात की आई वडिलांनी सांगितलं आणि लगेच ते आज्ञेचं पालन करतात, आणि त्यांनाही जाणवतं की हो आता आपल्याला घरी जायचंय, सकाळपासून आपण खेळतोय, आणि ते लगेच आई वडिलांबरोबर घरच्यासाठी निघतात. परंतु काही असे खोळकर मुलंही असतात जे म्हणतात की नाही आम्हाला अजून खेळायचं आहे, आणि त्यांना आई वडील अजून 10-15 मिनिटाची संधीही देतात की तुझं मन अजून भरेपर्यंत तू खेळ. 10-15 मिनिटानंतर ते अवश्य आपल्या बाळाला सांगतात आता खूप झालं आता घरी चल. ज्यावेळेस त्याला परत घरी नेण्यासाठी ते म्हणतात, आणि समजा तो मुलगा ऐकणारा नाहीये तर तो जिद्द करतो की मला घरी यायचं नाहीये. अशा वेळेस विचार करा काय आई बाबा आपल्या बाळाला खेळण्यासाठी बाहेर सोडून देतात आणि स्वतः घरी जाऊ शकतात का? हे शक्यच नाहीये. बाळ तिथे ऐको किंवा नाही ते ओढत ताणत बाळाला घरात घेतात. त्याच पद्धतीने हे निश्चित आहे की आता आपल्या सगळ्यांच्या घरी जाण्याची वेळ आलेली आहे, कारण की ब्रह्माची रात्र चालू आहे. आणि ब्रह्माची रात्र ज्या अर्थी चालू आहे त्या अर्थी आता आपल्या सगळ्यांना तयारी केली पाहिजे आपल्या घरी जाण्यासाठी. आणि स्वयं आपण आत्म्यांचे पिता आपल्याला म्हणत आहे की मुलांनो आता तयारी करा, तुम्ही खेळ खेळून अक्षरशः दमलेले आहात, आता घरी चला. काही मुलं आज्ञाकारी आहे जे तयार होतात परमेश्वराबरोबर घरी जाण्यासाठी, पण काहींचं मन होत नाही. आज आपण पाहतो की मनुष्य ज्यावेळेस दुःखीने अशांत होतो त्यावेळेस तो परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा मला या जगात राहायचं नाहीये, आता तुम्हाला उचल. परंतु तो फक्त वैतागलेला आहे म्हणून म्हणत असतो, परंतु मनापासून तो बोलत नाही. याच्यावर मला एक छोटीशी गोष्ट आठवते. एक म्हातारी होती, ती म्हातारी खूपच दुःखी होती. तिचं दुःखाचं कारण हे होतं की तिचा मुलगा, तिची सून तिला सांभाळत नव्हती. ती खूप दुःखी झाली आणि तिने परमेश्वराला सांगितलं, हे परमेश्वरा माझा मुलगा मला सांभाळत नाहीये, तू बुद्धी दे त्याला आणि काहीतरी त्याच्यामध्ये असं बदल घडवून आण की तो मला व्यवस्थित सांभाळू शकल. परंतु तसं काही घडलं नाही. थोड्या दिवसानंतर ती परमेश्वराला परत म्हणते, हे परमेश्वरा माझी सून माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाही, मला जेवायला देखील व्यवस्थित घालत नाही, आज मी काय यांच्यासाठी केलेलं नाही, मी जे काय केलंय त्याच्यावरही लोक जगताय आणि आज मला साधं जेवायलाही देत नाही, हे परमेश्वरा माझ्या सुनेत काहीतरी बदल आण. तरीही तिला असं जाणवतं की तिच्यात कुठलाही प्रकारचा बदल झालेला नाही. शेजारचे पण तिचा नेहमीच अपमान करत असतात आणि ती दुःखी झालेली असल्यामुळे ती परमेश्वराला म्हणते, हे परमेश्वरा हे शेजारचे पण बघा कसे आहे, जे माझ्याकडे लक्ष देत नाही किंवा माझं दुःख माझ्याशी वाटून घेत नाही, हे परमेश्वरा यांच्यात कुठला तरी बदल घडून आण. तसंही काही घडत नाही. शेवटी ती खूप वैतागते आणि म्हणते, हे परमेश्वरा अजून काही नको, बस आता तू मला उचल. काही दिवसानंतर परमेश्वर येतात तिला घेण्यासाठी. ती विचारते, तुम्ही कोण आहात? तर परमेश्वर म्हणतात की तूच तर सांगत होती की मला घेण्यासाठी या आणि मी आता आलोय तुला घेण्यासाठी. तेव्हा ती म्हणते, बरं एवढा ऐकलं, आतापर्यंत जे मी सांगत होते ते ऐकलं नाही, आणि हा शब्द बरं तू ऐकलास की मला घेऊन चल. म्हणजे सांगायचं तात्पर्य की परमात्मा विषयी लोकांची ही भावना आहे की परमात्मा घ्यायला आला तरीही त्यांची तयारी होत नाही. ते फक्त परिवर्तनाचं बघत असतात की हा बदलला पाहिजे, तो बदलला पाहिजे, परंतु मला माझ्यामध्ये बदल आणून मला माझी तयारी केली पाहिजे, मला माझ्या घरी जायला पाहिजे, ही स्मृती आता परमात्मा आपल्याला देत आहे. कारण की समयानुसार प्रत्येकाला आता घरी जायचंच आहे. या सृष्टीवर ज्यावेळेस आपण आलो तर कोणीही गॅरंटी कार्ड आणलेलं नाही की किती वर्ष आपण जगणार आहोत. आपण दुकानात जातो, कुठलीही वस्तू ज्यावेळेस आपण आणतो तर गॅरंटी कार्ड अवश्य तो दुकानदार त्या वस्तूची देत असतो. गॅरंटी कार्ड नाही दिली त्यांनी तर वॉरंटी कार्ड तर अवश्य असतच असतं, ज्या कारणाने आपल्याला कळतं की ही वस्तू किती वर्ष टिकणार आहे. आणि त्याच्या आधी समजा ती वस्तू खराब होत असेल तर आपण हक्काने त्या दुकानदाराकडे जातो आणि त्याला बोलून दाखवतो किंवा तो कार्ड दाखवतो. विचार करा, आपण सर्वजण परमेश्वराच्या घरून आलोय, काय कोणीही गॅरंटी किंवा वॉरंटी कार्ड आणलेला आहे का? नाही. आज आपल्याला स्वतःची गॅरंटी नाहीये की आपण या सृष्टीवर किती वर्ष जगणार आहोत. एवढं निश्चित आहे की परमेश्वराने या सृष्टीवर आपल्याला पाठवले खेळ खेळण्यासाठी, परंतु हा खेळ आपल्या किती काळाचा आहे हे आपल्याला माहीत नाही. आणि ज्यावेळेस आपला काळ पूर्ण होईल, वेळ आपली पूर्ण होणार, तेव्हा जाताना आपण कोणालाही सांगून जाणार नाही. जाताना आपण एकटेच जाणार आहोत, कारण की येतानाही आपण एकटेच आलेलो आहोत. आपण असं पण आपण पाहतो की बाळ ज्यावेळेस येतो तेव्हा त्याची मूठ बंद असते आणि जाताना त्याचे हात उघडे असतात. म्हणजेच की येताना तो आपला भाग्य तरी घेऊन येतो, परंतु जाताना तो काहीच घेऊन जात नाही. या सृष्टीरूपी रंगमंचावर खेळ खेळत असताना या गोष्टीकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे की आपण कर्म कशी करतोय. कारण की जे काही कर्म आपण करत आहोत हे एका प्रकारे संस्कार तयार होत आहे आणि आपण आपल्या बरोबर येणारे ते संस्कार, आणि संस्कार आपल्या बरोबर ज्या अर्थी चालणार आहे तर त्या संस्कारांकडे आपण लक्ष देणं खूप आवश्यक आहे. जसं म्हणतात की एक व्यक्ती होता आणि कोर्टात त्याची केस चालू होती. ज्यावेळेस त्याची कोर्टात केस चढली, त्याला जामीनसाठी कोणीतरी पाहिजे होतं. त्याला असं वाटलं की माझा जो बिलकुल जवळचा मित्र आहे, ज्याच्या बरोबर सतत माझं उठणं आहे, बसणं आहे, खाणं पिणं झोपणं आहे, आणि हा मित्र जो सतत माझ्या बरोबर असतो, अवश्य हा मला मदत करेल, तो जामीन देईल. तो त्याच्या मित्राला म्हणतो, मित्रा मी खूप दुःखी आहे, कारण की कोर्टात माझी केस आहे आणि मला असं वाटते की तू जामीन द्यावं. परंतु तो जो मित्र असतो त्याचा, सतत त्याच्या बरोबर राहणारा, उठणारा, बसणारा, खाणारा, झोपणारा, तो मित्र एकाएक नकारतो आणि म्हणतो की नाही, मी तुला साथ देणार नाही. जे काय आजपर्यंत आपलं झालेलं आहे ते इथं संपत आहे, बाकी तुझं आणि माझं रिलेशन किंवा तुझं आणि माझं नातं आता संपत आहे. या व्यक्तीला खूप वाईट वाटतं, तो दुःखी होतो. त्याला असं वाटतं की हा जो मित्र सतत माझ्या बरोबर होता आणि आज एकाएक हा मला धोका देतोय, एकाएक हा नकारतोय, एकाएक हा नाही म्हणत आहे, याचं कारण काय आहे? हा का माझ्याशी असा वागतोय? त्याला खूप वाईट वाटतं. पुढे तो दुःखी मनाने जात असतो. जात असताना त्याला दुसरा मित्र भेटतो आणि तो मित्र कधीतरी त्याला भेटणारा असतो. तो मित्र त्याला भेटून म्हणतो, अरे मित्रा, तू खूपच दुःखी आणि अशांत दिसतोय, तुझं दुःखाचं कारण काय आहे? हा मित्र म्हणतो, काय करणार, कोर्टात माझी केस आहे आणि मला जामीन कोणीतरी बनावं या कोर्टाच्या केसासाठी, आणि मला असं वाटतं की तू या केससाठी जामीन बन आणि माझी रक्षा कर. तो म्हणतो, मी तुला मदत अवश्य करेन, परंतु मी फक्त कोर्टाच्या पायरीपर्यंत येणार आहे, मी कोर्टात येणार नाही. हा म्हणतो, तसं मला नकोय, मला कोणीतरी असा पाहिजे जो माझी मदत करू शकणार आहे. तो दुःखी मनाने परत पुढे जात असतो. जात असताना त्याला तिसरा मित्र भेटतो आणि हा तिसरा मित्र कधीतरी त्याला भेटणारा असतो. त्याला बघतो आणि म्हणतो, अरे मित्रा, खूपच दुःखी दिसतोय, काय कारण आहे तुझ्या दुःखाचं? तो म्हणतो की कोर्टात माझी केस आहे आणि कोणीतरी जामीन बनावं याची मला एक इच्छा आहे, तर काय तू जामीन देशील? तो म्हणतो की हो, अवश्य देणार, तुझं जे काय आहे ते मी कोर्टात अवश्य सांगणार आहे। वास्तविक मुजरीम कोण आहे, कोणाच्या कोर्टात त्याची केस सरली आहे, कोर्ट कुठला आहे आणि हे तीन मित्र कोण आहे आहे वास्तविक मुजरीम म्हणजे आत्मा। आज ज्या वेळेस परमेश्वराच्या द्वारी आपला केस चढतो त्यावेळेस आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की जे काय चांगलं वाईट माझ्याकडून घडलेलं आहे याचा साक्षीदार देह आहे आणि जवळचा मित्र म्हणजे हा देह। आत्मा आधी या देहाला म्हणतो की हे देह, आजपर्यंत जे काय चांगलं वाईट झालेलं आहे हे सगळं मी तुझ्या बरोबर केलेलं आहे, तू सतत माझ्या बरोबर होता, माझ्यावर जी काही परिस्थिती आली आहे याची सगळी जाणीव तुला आहे, म्हणून परमेश्वराच्या दरबारी किंवा परमेश्वराच्या कोर्टात जे काही खरं आहे किंवा मी असं का केलं आहे हे सगळं तू सांग आणि जामीन दे आणि मला याच्यातून सोडू। परंतु सर्वात स्वार्थी मित्र आहे तर हा देह आहे। आज विचार करा, या देहासाठी आपण काय करत नाही, या देहाला जपण्यासाठी आपण औषध पाणी मलम पट्टी सगळं काही करत असतो, थोडस काही लागलं की लगेच आपलं लक्ष त्या ठिकाणी जातं, आपण याला काही होऊ नये याच्यासाठी आपण दक्षता घेतो। परंतु ज्यावेळेस परमेश्वराच्या द्वारी आपली केस चढते अशा वेळेस हा शरीरूपी मित्र आपल्याला साथ देत नाही। देह या ठिकाणी, आत्मा दुसऱ्या ठिकाणी, लगेच देह आत्म्याशी संबंध तोडतो आणि आत्म्याला म्हणतो की तुझी यात्रा तू कर, मी तुझ्या बरोबर येणार नाही। दुसरा मित्र म्हणजेच की आपले मित्र संबंधी, जसा दुसरा मित्र म्हणतो की मी कोर्टाच्या पायरीपर्यंत येईल, तसंच आज आपण पाहतो की आत्म्या बरोबर ज्यावेळेस मनुष्य आत्मा देह सोडतो तर आत्म्या बरोबर मित्र संबंधी येतात, परंतु फक्त कोर्टाच्या पायरीपर्यंत, म्हणजेच की ते येतात स्मशानभूमीपर्यंत। शेवटी ते म्हणतात की इथपर्यंत आम्ही आलोय याची पुढची यात्रा तुला एकट्यालाच करायची आहे, म्हणजे पुढची यात्रा किंवा कोर्टात जी काही केस चढलेली आहे ही लढाई तुम्ही स्वतः लढा असं त्यांचं म्हणणं असतं। आणि तिसरा मित्र म्हणजेच की आपले संस्कार, संस्कार आपल्या बरोबर येणार आहे आणि जे काय आपल्या बरोबर आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात चांगलं किंवा वाईट झालेलं आहे ते जे काय खरं घडलेलं आहे ते परमेश्वराच्या दरबारी सांगणारा आहे आपले संस्कार। तर ज्या गोष्टीला आपण आपल्या बरोबर नेणार आहोत म्हणजेच की संस्कार, आता आवश्यक आहे त्या संस्काराकडे लक्ष देणं। आजपर्यंत संस्काराकडे आपण दुर्लक्ष करत होतो, परंतु असं करून आता तरी जमणार नाहीये, कारण की जे काय मालमत्ता बँक बॅलन्स धन संपत्ती महल माडी जे काय आपण एकत्र करून ठेवलेलं आहे हे सगळं आता जागेवर राहणार आहे, काही आपल्या बरोबर येणार नाहीये। जाणारे फक्त आत्मा आणि आत्म्याबरोबर संस्कार, तर कुठं जाणार हे तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे की हे परमधाम आहे, परमधाम वरून आपण आलोय, आपण परमधामला जाणार आहोत, तर परमधाम हे आत्म्यांचं घर आहे। म्हणूनच तर म्हणण्यात आलं की प्रत्येक धर्माची आत्मे हे मान्य करतात की ईश्वराचं घर ते वर आहे, म्हणून सबका मालिक एक ज्यावेळेस म्हणण्यात येतं तर त्या ठिकाणी सगळ्यांचं घर देखील एक आहे हे सिद्ध होत आहे। आणि आपल्या सर्व आत्म्यांचं घर एक म्हणजेच की परमधाम आहे, ज्याला अनेक नावांनी असं बोलवण्यात आलेलं आहे। आता याच्यात विशेषतः आपण पाहू की ज्यावेळेस हिंदू धर्मात म्हणण्यात येतं की ईश्वराचं घर वर आहे, ते वर म्हणजेच की परमधाम, जिथे सोनेरी लाल प्रकाश आपल्याला दिसत आहे। दुसरा आहे ख्रिश्चन धर्माचे बांधव जे म्हणतात की गॉड रिसाइड अबाउट, म्हणजे की ते स्थान म्हणजे हेच आहे वरचं स्थान, ज्याला परमधाम निर्वाणधाम शांतीधाम असं म्हणण्यात येतं। आणि मुसलमान बांधव जे म्हणतात सातवे आसमान पर अल्लाह मियाँ रहते हैं, तर ते सातवा आसमान म्हणजे पाच तत्वाची ही दुनिया, जल वायू अग्नि पृथ्वी आणि आकाश, पाच तत्वाची ही दुनिया। आणि या पाच तत्वाच्या दुनियेच्या पलीकडे अजून एक दुनिया सहावा तत्व आहे ज्याला आपण सूक्ष्म वतन असं म्हणतो। आणि या सूक्ष्म वतनच्याही पलीकडे सातवा तत्व आहे ज्याला परमधाम किंवा ब्रह्मलोक असं म्हणण्यात येतं। हे आहे वास्तविक आपण सर्व आत्म्यांचं घर। या ठिकाणी एकदम परमधाम मध्ये वरती आपल्याला दिसत आहे निराकार परमेश्वराचं स्वरूप, निराकार परमात्मा सर्व आत्म्यांचे पिता। पहिली गोष्ट तर ही आहे की परमधाम सर्वात उंच आहे, त्याच्यावर अजून काही असेल हे शक्यच नाहीये। म्हणून परमेश्वरासाठी ही म्हणण्यात येतं, उंचा तेरा नाम, उंचा तेरा धाम, उंचा तेरा हर काम, उंचे ती उंचा भगवान। म्हणजे त्यांचं नावही श्रेष्ठ आहे, राहण्याचं ठिकाणही उंच आहे, त्यांचं कर्तव्यही महान आहे। तो कोण आहे? तर उंचे उंच परमेश्वर आहे। म्हणजे परमधामच्या पलीकडे अजून काही असेल ते शक्यच नाहीये। परमधामच सर्वोच्च आहे, सर्व उंच आहे। आणि त्या सर्व उंच परमधाम मध्ये टॉपवर राहणारे निराकार परमात्मा परमात्मा आहे। आणि त्यानंतर आपण पाहतोय की दोन आत्मे आपल्याला दिसत आहे, ते आहे प्रजापिता ब्रह्मा आणि जगदंबा सरस्वती। ब्रह्मा विष्णू शंकर आणि प्रजापिता ब्रह्मा आणि जगदंबा सरस्वती आपल्याला दिसत आहे। आता या ठिकाणी रचयिता परमात्मा या सृष्टीचं कार्य ज्या तीन देवतांद्वारे करून घेतात, ब्रह्मा विष्णू आणि शंकर असे तीन देवतांचे आपल्याला चिन्ह दिसत आहे। आणि याच्यातही आपण पाहतो की सृष्टीची निर्मिती ज्यावेळी झाली तर परमेश्वराने दोघांना निमित्त केलं, आदिदेव आणि आदिदेवी। आणि हे फक्त आपल्या हिंदू धर्मातच नव्हे तर इतर धर्मातही मान्यता आहे की सृष्टीची निर्मिती ज्यावेळेस भगवानाने केली तेव्हा ख्रिश्चन धर्मात म्हणतात की ऍडम आणि ईव द्वारा सुरुवात केली, किंवा आपण मुसलमान बांधवांकडून ऐकतो तेही म्हणतात की आदम और बीबी। म्हणजेच की आदि देव आदि देवी असो किंवा ऍडम ईव असो किंवा आदम बीबी असो, मान्य हेच आहे की कोणाकडून तरी आधी परमेश्वराने या सृष्टीची रचना रचली आणि त्यानंतरच हे या सृष्टीचं कार्य चालू झालं। परमधाममध्ये अजून आपण पाहू शकतो की वर शिवबाबा किंवा निराकार परमेश्वराचं चिन्ह, त्यानंतर आपण पाहतोय ब्रह्मा विष्णू आणि महेश, त्यानंतर आदि देव ब्रह्मा आदि देवी सरस्वती, त्यानंतर आपल्याला काही असे आत्मी दिसताय जे एक स्थिर एका लाईनीत आहे। आता या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की हे सगळे आत्मे जे आहे हे परमेश्वराच्या डायरेक्शन अनुसार म्हणा किंवा त्यांच्या श्रीमतावर चालून स्वतःला विजय बनवलेला आहे। म्हणून आपण म्हणू शकू की हे विजयरत्न आत्मे आहे। आणि त्यानंतर आपल्याला असंही या परमधामच्या चित्रात दिसत आहे की आत्मे जे आहे हे वेगवेगळे सेक्शन्स मध्ये आहे, हे सेक्शन्स बनवलेले आहे, म्हणजेच हे प्रत्येक धर्माचे सेक्शन्स आहे। आता तुम्ही म्हणणार की परमधाम तर सर्व आत्म्यांचं घर आहे आणि मग या ठिकाणी सेक्शन्स बनण्याची काय गरज आहे, या ठिकाणी धर्मजातीचा काय विषय आहे? परंतु तसं नाहीये, परमेश्वराच्या घरात सगळं काही सिस्टमॅटिक आहे। जसं आपण पाहतो की घरात चार मुलं आहे, प्रत्येकाला आपली आपली खोली असते आणि त्या खोलीत ते आणि त्यांचा परिवार राहत असतो। त्याच पद्धतीने भले परमधाम आपण सर्व आत्म्यांचं घर आहे परंतु प्रत्येक धर्माला आपली खोली आहे। सर्वात वर तुम्ही पाहणार तर त्या धर्माची आत्मा मुख्य धर्म स्थापक जे आहे त्यांचं एक रूप दाखवलेलं आहे, त्यानंतर त्यांच्या धर्मातले जे आत्मे येणारे आहे ते धर्मातले आत्मे आहे। आणि या पद्धतीने आपण पाहत आहोत की प्रत्येक धर्माचे धर्मपिता आहे आणि त्यांची बिरादरी म्हणा किंवा त्यांच्या धर्मातले आत्मे आहे। आणि या पद्धतीने परमधाम बिलकुल सिस्टमॅटिक पद्धतीने बनलेला आहे, म्हणजे आपलं घर सुव्यवस्थित पद्धतीने आहे। जसं आपण पाहतो की घर सुंदर कधी जाणवतं, ज्यावेळेस घरातले वस्तू व्यवस्थित प्रकारे ठेवण्यात आलेले आहे आणि सेटिंग व्यवस्थित आहे तर साहजिक आहे की घर ते उठून दिसतं, सुंदर दिसत असतं। त्याच पद्धतीने परमधाम देखील जे बनलेलं आहे हे आत्म्यांचं घर आहे. जसं या सृष्टीवर आपण खेळ खेळतोय, तर या सृष्टीवर खेळ खेळत असताना जो वृक्ष आहे, गीतेत पण आहे की सृष्टीचा हा कल्पवृक्ष उलटा वृक्ष आहे. म्हणजे हा उलटा वृक्ष काय आहे आणि हा कल्पवृक्ष काय आहे, पुढच्या पाठात हे स्पष्ट होणारच आहे. परंतु थोडक्यात आपण आता पाहणार आहोत की हा मनुष्य सृष्टीचा उलटा वृक्ष आहे. आणि ज्या पद्धतीने मनुष्य सृष्टीचा हा उलटा वृक्ष या सृष्टीवर आहे, त्याच पद्धतीने उलटा वृक्ष आत्म्यांचा परमधाम मध्ये आहे. आणि त्या स्वरूपात आपण पाहतोय की उलट्या वृक्षाच्या पद्धतीने परमधाम मध्ये आत्मे आपल्या सिस्टमॅटिक पद्धतीने बसलेले आहे. आणि ज्यावेळी ज्या आत्म्याचं या ड्रामा मध्ये पाठ सुरू होतो, त्या त्या पद्धतीने आत्मा आपलं घर सोडून परमधाम सोडून या सृष्टीवर खेळ खेळण्यासाठी येतो. या सृष्टीवर आल्यानंतर शरीरूपी वस्त्र धारण करणार, खेळ खेळायला सुरुवात करणार आणि खेळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हे वस्त्र इथं सोडून आपल्या घरी जाणार आहे. म्हणजे आत्मा येताना बरोबर काही आणत नाही, जातानाही काही नेत नाही. आता हे तर आपल्याला समजलं की आपण कोण आहोत, आपण एक आत्मा आहोत, आपण कोठून आलो, आपण आपल्या घरी परमधाम वरून आलोय आणि आपण कुठं जाणार आहे, पुन्हा आपण आपल्या घरी परमधामला जाणार आहोत, हे निश्चित झालेलं आहे. परंतु परमधाम मध्ये अन्य आत्म्यांबरोबर आपण आत्म्यांचे पिता परमात्मा देखील राहतात. आता परमेश्वर कोण आहे, परमात्म्याची ओळख काय आहे, कसं आपण मानावं की हेच परमेश्वर आहे, परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. पहिली गोष्ट, परमेश्वराचा परिचय कुठलाही देहधारी व्यक्ती देऊ शकत नाही. हे निश्चित आहे की परमेश्वराला शोधण्यासाठी प्रत्येकाने आपल्या पद्धतीने अनेक प्रयत्न केलेले आहे. आपल्या पद्धतीने, आपल्या भावना अनुसार किंवा आपल्या कल्पने अनुसार किंवा स्वतःच्या एक साक्षात्कारानुसार भगवानाची महिमा केलेली आहे.